प्रामाणिकपणा। रामू हा एक प्रामाणिक गवळी म्हणून प्रसिद्ध होता। त्याला दोन मुले होते, एकाचे नाव सूर्य आणि दुसऱ्याचे नाव चंद्र। रामू त्यांना नेहमी सांगत असे, हे पहा, कोणालाही फसवू नका किंवा लबाडी करू नका। केवळ प्रामाणिकपणे केलेले कष्टच तुम्हाला जीवनात खरी शांती व सुख मिळवून देतात। एके दिवशी जनावरांना चरायला घेऊन न गेल्याबद्दल रामू सूर्याला खूप रागवला। सूर्याला ते इतके लागले की कधीही परत न येण्याचा निश्चय करून तो घर सोडून निघून गेला। रामूला सूर्याची नेहमी आठवण येत असे, तेव्हा तो चिंताग्रस्त व कष्टी होत। त्याच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर तो चंद्राला म्हणाला, प्रिय मुला, तुझ्या भावाला सूर्याला शोधण्याचा शर्थीचा प्रयत्न कर। त्याच्या कपाळावर असणाऱ्या मोठ्या काळावरणामुळे तू त्याला ओळखू शकशील। आपल्यापाशी असलेल्या 10 म्हशींपैकी तू त्याला 5 म्हशी दे। रामूच्या मृत्यूनंतर चंद्र हा जवळपासच्या गावातील प्रत्येक जत्रेला व मेळ्याला जात असे। त्याला आशा वाटत होती की कुठेतरी सूर्य भेटेल, पण त्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले। एके दिवशी सायंकाळी चंद्र परत येत होता। वाटेतील गावात त्याने एका अनोळखी इसमास एका झाडाखाली बसलेले पाहिले। चंद्र त्या इसमाच्या जवळ गेला आणि त्या इसमाच्या कपाळावरील मोठा काळावरण पाहून त्याला आश्चर्य वाटले। त्याने तो आपला भाऊ आहे हे ओळखले आणि त्याच्या अंगावरील अत्यंत मळके व फाटके तुटके कपडे पाहून चंद्र अत्यंत दुःखी झाला। त्याला रडूच फुटले व तो म्हणाला, सूर्या, तू हे असले कपडे का घालतोस व असे दिनवाणे जीवन का जगतोस? माझ्याबरोबर घरी चल। पिताजींनी आपल्यासाठी ठेवलेल्या 10 म्हशींपैकी 5 तू घे आणि दूध व लोणी विकून सुखाने जीवन जग। सूर्य त्याच्या भावाबरोबर घरी गेला, परंतु तो सर्व काळ गप्पच होता। एकत्र जेवण झाल्यानंतर चंद्राने एक मोठी घोंगडी अंथरली व लवकरच ते दोघेही गाढ झोपी गेले। दुसऱ्या दिवशी चंद्र सकाळी जागा झाला आणि सूर्य 5 म्हशी घेऊन गेल्याचे पाहून आश्चर्यचकित झाला। नंतर मात्र त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली, सूर्याने 5 म्हशी घेऊन पळून का जावे? मला कोणी लबाड माणसाने फसवले तर नाही ना? थोडा विचार करून त्याने स्वतःचे सांत्वन केले, मी प्रामाणिकपणे वागलो व पिताजींनी मला सांगितले होते ते केले। परमेश्वर याला साक्षी आहे, मग मी कशाला काळजी करू? काही दिवसांनी चंद्राच्या दारात एक सुंदर सजवलेली बैलगाडी थांबली। चंद्राने बाहेर डोकावले तर कपाळावर एक मोठा काळावरण असलेला मनुष्य त्याच्याकडेच येत असल्याचे त्याला दिसले। परंतु आता त्याच्या अंगावर अगदी चांगले कपडे होते व तो चांगला श्रीमंत दिसत होता। तो चंद्राजवळ आला व म्हणाला, हे काय भाऊ, तुम्हाला ओळखले नाही? चंद्र खिन्न स्वरात म्हणाला, भाऊ, मी तुला ओळखले, परंतु मी एक घोर चूक केली आहे। मी 2 आठवड्यांपूर्वी तुझ्या हिश्याच्या 5 म्हशी एका माणसाला तूच आहे असे समजून देऊन टाकल्या, पण माझ्या चुकीसाठी तुला त्रास व्हावा असे मला वाटत नाही। मी तुला माझ्या हिश्याच्या 5 म्हशी देईन। भावाला गाढ आलिंगन देऊन सूर्य म्हणाला, प्रिय चंद्रा, तू काहीही चूक केली नाहीस। तुझ्या प्रामाणिकपणाची कसोटी पाहण्यासाठी मीच त्यावेळी दरिद्री माणसाच्या वेशात आलो होतो। खरोखरीच तू आपले प्रिय पिताजींप्रमाणे अत्यंत प्रामाणिक आहेस। त्यांच्या आशीर्वादाने मीही फळे व भाजीपाला या व्यापारात चांगला जम बसवला आहे आणि त्यामुळे चांगला सधन मनुष्य बनलो आहे। मी तुला माझ्याबरोबर राहायला येण्यासाठी शहरात नेण्यासाठी आलो आहे। मी तुझ्यासाठी बाजारात एक छोटीशी खोली देखील घेतली, तेथे तुला दुधाचा व मिठाईचा व्यवसाय करता येईल। दोघेही भाऊ नंतर हातात हात घालून वडिलांच्या छोट्या तसबिरीसमोर उभे राहिले व म्हणाले, पिताजी, तुम्ही आम्हाला नेहमी प्रामाणिक राहण्याबद्दल शिकवले। खरोखर आम्ही भाग्यवान आहोत म्हणून हे तुमच्याकडून शिकू शकलो। आज आमच्या या प्रामाणिकपणाने आम्हाला जी शांती व आनंद मिळाला आहे तो कितीही पैसे दिले असते तरी मिळाला नसता।